नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पवार यांचे दोन्ही पुत्र यावेळी उपस्थित होते। राज्यात 1,50,000 कोटी रुपयांचे रेल्वे विकास प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याचं आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केलं। या दोघांनीही आज आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात जैतापूर इथं इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आलं आहे। या प्रकरणी निरीक्षकासह 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। राज्यात आज झालेल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले। मंगळवेढ हा पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकअप टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधल्या 6 शाळकरी विद्यार्थ्यांसह बसचा चालक किरकोळ जखमी झाला। T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी झालं। दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यानं हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला। पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघाच्या समान धावा झाल्या, पण दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अधिक धावा करून दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।